चीनीमंडी.com पॉडकास्ट।
ऑगस्ट मध्ये इतके दिवस बँका बंद राहणार, पहा सुट्ट्यांची यादी। जर तुमचे ऑगस्ट महिन्यामध्ये कोणतेही बँकेचे काम असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आवश्यक आहे। लॉकडाऊनमध्ये बँका खुले होण्या आणि बंद होण्याच्या टायमिंगमध्ये थोडासा बदल झालाय, पण पूर्ण लॉकडाऊनमध्ये बँक कर्मचारी काम करत आहेत। ऑगस्ट महिन्यामध्ये बँकांच्या सुट्ट्याबाबतीत बोलायचं झाले तर ऑगस्टमध्ये 13 दिवस बँका बंद राहणार आहेत। यामध्ये रविवार आणि दुसरा व चौथा शनिवारही सामील आहे। अशामध्ये हे पाहणे महत्वाचे आहे की कुठल्या दिवशी बँका खुल्या आणि कुठल्या दिवशी बँका बंद राहणार आहेत। बँकांच्या सुट्ट्यांची सुरुवात बकरी ईद पासून सुरू होऊन 31 ऑगस्ट रोजी असणाऱ्या ओणम सणा झाल्यावर संपेल। 1 ऑगस्टला बकरी ईदच्या निमित्त बँका बंद राहतील, त्याच्या दुसऱ्या दिवशी रविवार आहे, तिसऱ्या दिवशी रक्षाबंधन असल्यामुळे बँकेला सुट्टी असणार आहे। 8 ऑगस्टला दुसरा शनिवार तर 9 ऑगस्टला रविवार आहे। 11 ऑगस्टला जन्माष्टमीची तर 13 ऑगस्टला पेट्रियॉट डेच्या निमित्ताने इन्फाळ झोनमध्ये बँकांना सुट्टी असणार आहे। 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिवस साजरा केला जाईल। 15 ऑगस्टलाही सर्व झोनमधील बँका बंद राहतील। 20 ऑगस्टला श्रीमंत शंकरादेवच्या तिथीमुळे बँका बंद राहतील। 21 ऑगस्टला हरतालका सणामुळे बँका बंद राहतील। 22 ऑगस्टला गणेश चतुर्थीमुळे बँकेचे कामकाज होणार नाही। 29 ऑगस्टला कर्मपूजेमुळे बँकांना सुट्टी असेल। 31 ऑगस्टला इंद्रयात्रा आणि तिरुओणममुळे बँकांना सुट्टी राहणार आहे।